गाणं आहे ते सादर करतोय. ही कविता माझी नाही, ही हिंदी कविता होती, ती नारायण सुर्वेंनी मराठीत त्याचं रूपांतर केलं. आणि भटक्या विमुक्त जातीतल्या मुलांची एक शाळा आहे साताऱ्यामध्ये, जिथे मी गेलो होतो तर तिथे एका मुलांनी मला ऐकवली होती आणि ऐकत्या क्षणी ती मला पाठ झाली. माझी कविता नाही, ही जर आवडली तर ते सगळं श्रेय या बाकीच्या लोकांचं आहे, माझं नाही. मी ती सादर करतो. हंबरून वासर आले छाटती जवा गाय, जवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासर आले. आया बाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा, दुष्काळात मायेच्या माझे आटला व्हता पान्हा, पिठा मंदी पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठा मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासर आले. कन्या काट्या येचा याला माय जाई राणी, पायत नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी, काट्या कुट्या रताट्या कुट्या काट्या कुट्या लाही तिच मानत नसे पाय, तवा मले काट्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासर आले. बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुमन, बास झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम, आग शिकून शान ग शिकून शान शिकून शान कुठ मोठा मास्तर होणार हाय, तवा मले मास्तर मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासर आले. दारू पिऊन मायेले मारी जवा माझा बाप, दारू पिऊन मायेले मारी जवा माझा बाप, थर थर कापे अन लागे तिले धाप, कसायाच्या 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 दावणीला बांधली जशी गाय, तवा मले गाई मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासर आले. न बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी, सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी, भरल्या डोळ्यान भरल्या डोळ्यान भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावरची साय, तवा मले साई मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासर आले. आता पुढचा अंतरा सगळ्या आयांसाठी. गो म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जलम घ्यावा माये तुझे पोटी, म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जलम घ्यावा माये तुझे पोटी, तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माया धराव तुझ पाय, तवा मले पाया मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासर आले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माया.